अयो संग
नमस्कार आणि राम राम। मी आपला होस्ट संग्राम, संग्रामचा कट्टा आपल्या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत करतो एका नव्या कोऱ्या एपिसोड सोबत। हा एका नव्या कोऱ्या एपिसोड सोबत, पण हा एपिसोड कमी आणि कविता जास्त आहे। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला ऐकवणार आहे मी लिहिलेली कविता जिचं नाव आहे काहूर। तर जास्त वेळ न घेता मी तुम्हाला थेट कविता ऐकवतो, सो स्टे ट्यून्ड। कवितेचं नाव आहे काहूर। कवी शिवसूत। काहूर उठले का म्हणून आज, काहूर उठले का म्हणून आज, माझ्या मनीच्या क्षितिजावरती। काहूर उठले का म्हणून आज, माझ्या मनीच्या क्षितिजावरती, मनमनीच्या मानसाच्या धुंद दाटल्या आज आठवणी, धुंद दाटल्या आज आठवणी। काहूर उठले का म्हणून आज, माझ्या मनीच्या क्षितिजावरती, मनमनीच्या मानसाच्या धुंद दाटल्या आज आठवणी। सकाळ सरत असे दुपार सरत असे, सकाळ सरत असे दुपार सरत असे, सरत नसे ती रात्र वेळी। सकाळ सरत असे दुपार सरत असे, सरत नसे ती रात्र वेळी। फिरहाचा तो मग मेघ सावळा, दाटतो माझिया रुधिरावरती, दाटतो माझिया रुधिरावरती। सकाळ सरत असे दुपार सरत असे, सरत नसे ती रात्र वेळी। विरहाचा तो मग मेघ सावळा, दाटतो माझिया रुधिरावरती। मग एकटामी निशब्द स्तब्ध, मग एकटामी निशब्द स्तब्ध, भिजत राहतो कुढत राहतो अडत राहतो। मग एकटामी निशब्द स्तब्ध, भिजत राहतो कुढत राहतो अडत राहतो, पण उभा राहतो चिंब ओल्या ऋतुजावरती, चिंब ओल्या ऋतुजावरती। मग एकटामी निशब्द स्तब्ध, भिजत राहतो कुढत राहतो अडत राहतो, पण उभा राहतो चिंब ओल्या ऋतुजावरती, चिंब ओल्या ऋतुजावरती। काहूर उठले का म्हणून आज, माझ्या मनीच्या क्षितिजावरती। काहूर उठले का म्हणून आज, माझ्या मनीच्या क्षितिजावरती। समाप्त। तर मित्रांनो, मी अपेक्षा करतो की तुम्हाला ही कविता आवडली असेल। आवडली असेल तर नक्की लाईक ठोका, कमेंट करा आणि हो आपल्या मित्रांमध्ये ही कविता जरूर शेअर करा। तत्पूर्वी जर ही कविता आपल्याला माझ्या वेबसाईटवरती जाऊन वाचायची असेल तर टाईप करा www.lekhanisangram.com/kahoor। आणि हीच कविता आपल्याला बाकीच्या प्लॅटफॉर्म्सवरती जसं की ऑडिबल, स्पॉटीफाय, ॲपल म्युझिक, गुगल पॉडकास्ट अशा बऱ्याच प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध असून तिथेही तुम्ही ही कविता ऐकू शकाल। तर अजून तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की मला सबस्क्राईब करा, आपला पॉडकास्ट फॉलो करा। भेटू लवकरच पुन्हा एकदा नव्या कोऱ्या एपिसोडसोबत। तोपर्यंत मी संग्राम घेतो आपला राम राम।
आलं संग्राम आला।